श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सहावा अध्याय सुरू आहे। सहाव्या अध्यायातील पहिले चार श्लोक आपण घेतलेत। कालच्या भागात हळुवारपणे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अष्टांग योगाच्या त्याच्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली आणि त्यातला तो तिसरा श्लोक होता त्याच्यावरचं निरूपण फार अप्रतिम होतं। आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी। आणि मग हळूहळू ज्या उंच डोंगऱ्याच्या पायथ्याशी यम नियम येणे यमनियमाचे तळवटे रिगे आसनाचे पाऊल वाटे येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवतागा अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली आणि पुढे सांगितलं की प्रत्याहार रूपी जी एक एक निसरडा असा कडे जे असतात डोंगरामध्ये त्या डोंगराच्या कड्याला जिथे बुद्धीचे पायही थांबू शकत नाही मग तिथून प्रत्याहाराचा आघाळा जो बुद्धीची आही पाया निसरडा जेथ हटिये सांडी ती होळा कडे लग आणि तिथून पार लागण्यासाठी आपल्याला अत्यंत कुशलतेने अगदी एखाद्या घोरपडीसारखे नख रुतवून पाय रुतवून हळूहळू पुढे चालायची गरज आहे। नंतर मग विशाल असं धारणेचा एक मोठा हायवे लागतो आणि त्या धारणेच्या हायवेनी पुढे जाऊन मग ध्यानाचे उंबरठे गाठून समाधीपर्यंत पोचायचं असतं। आता नंतर अर्जुनाला प्रश्न पडला की देवा हा तर फार पाय उतारासारखा सोपा मार्ग तू सांगतोस पण ही एवढी मोठी योग्यता कशी काय कोणाच्या अंगात येते। आता त्यापुढचं निरूपण पाचव्या श्लोकापासून पुढे आज आपण पाहणार आहोत। सुरुवात करू आजच्या भागाला पाचव्या श्लोकापासून पुढे। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। उद्धरे दतात नात्मानम नात्मानमवसादयत आत्मेवर्यात्मनो बंधूरात्मेव हरिपुरात्मना। गीतेतला हा खूप महत्वाचा श्लोक आहे। यात म्हणतात की आपण आपला उद्धार करावा, आपला कधी आपण घात करू नये, आपण स्वतः स्वतःचेच मित्र आहोत आणि स्वतःच स्वतःचे शत्रू आहोत, म्हणून अत्यंत काळजीपूर्वक वागून आपण स्वतःचा उद्धार करावा, जगाला शहाणपण शिकू नये। तं हा सोनी कृष्ण म्हणे तुझे नवल नाही बोलणे कवणासी काय दिजेल कवणे येथ अद्वैती ये पै व्यामोहाची आशे जे बळीया विद्या निद्रित होई जे ते वेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूंचा पाठी अवसात ये चेवो तै ते अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तो ही आपण पाची मनोनी आपणची आपण पेया घातू किजतू असे धनंजया चित्त देवनी नाथी लिहा देहाभिमाना। जेव्हा अर्जुनाने प्रश्न केला की देवा हे एवढी मोठी योग्यता त्याच्या अंगी कशी काय येते तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले तुझे हे बोलणे अत्यंत आश्चर्यकारक नव्हे का। या अद्वैतामध्ये इथे कोणाला कोणी काय द्यायचे आहे बाबा। अविवेक रूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निसतो त्यावेळेला हे जन्ममरणरूपी वाईट स्वप्न तो नियमित अनुभवित असतो आणि म्हणून परत परत जन्म घ्यावा लागतो आणि नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय घेतो तोही आपल्याच ठिकाणी आणि आपल्यातच येतो. म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. बंधुरात्मान मंतस्त्य येनामैवात्मनाजिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवात. ज्याने स्वतः स्वतःला जिंकले तो स्वतः स्वतःचा मित्र होय, पण ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतःच्याच ठिकाणी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो. हाही गीतेचा फार मोठा सिद्धांत आहे. ज्याने स्वतः स्वतःला जिंकले, जर त्याचं स्वतःवर नियंत्रण नसेल तर तो स्वतःचा शत्रूच आहे असं समजावं. आपण इतरांना दोष देतो, कोणालाच कुठेही कशासाठी दोष द्यायची गरज नाही. आपणच स्वतःचे मित्र आणि आपणच स्वतःचे शत्रू आहोत. हा विचारुणी अहंकारु सांडिजे मग असतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोश किटकाचिया परी तो आपण पे आपण वेरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी कैसे प्राप्तीचिये वेळे निदैवांधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी का कवण एकू भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतकरणे घेऊनी ठाकी एरवी होयते तोची आहे परी काई किजे बुद्धी तैशी नोहे देखा स्वप्निचे निघाए की मरे साचे. विचार करून हा अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे सहजच होईल. नाहीतर काय होईल, जो शरीर हेच उत्तम ठिकाण समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो म्हणजे शरीर भाव ठेवतो तो कोश किड्याप्रमाणे आपला स्वतःच शत्रू होऊन आपला नाश करून घेईल. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला अंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा, तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो. किंवा कोणी एक मनुष्य वेळ लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही, मी चोरला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह धरून बसतो. एरवी हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे ना, पण काय करावे, त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पहा, स्वप्नातील तरवरीच्या वाराने कोणी खरोखर मारल्या जातो काय. म्हणून आपण नेहमी आपल्या हिताचा विचार करावा. जैसी ते शुकाचे नि अंग भारे नळी का भोविंदली येरी मोहरे तरी तेणे उडावे परी न पुरे मन शंका वायाची मान पिळी अटुवे ही ये आवळी टिटा तू नळी धरूनी ठाके म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावनेचिया पडे खोडा की मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजेवी न तुडला तो सांग पा कायाणिके बांधला मगनो संडी जरी नेला तोडुनी अर्धा म्हणून आपण पे आपण चिरपू जेने वाढविला हा संकल्पू एर स्वयंबुद्धी म्हणजे बापू जो नाथिला निघे। एका पोपटाच्या उदाहरणावरून माऊली आपल्याला हे समजवण्याचा प्रयत्न करत आहे। पोपटाला धरण्याकरता एक ट्रॅप आधीच्या काळात वापरलं जायचं। आता ज्याला ट्रॅप आपण म्हणतो तसं एक छोटंसं यंत्र त्या पोपटाला धरण्यासाठी त्यावेळी ते जे शिकारी असायचे ते वापरायचे। त्याच्यामध्ये एक नळी असायची, त्या नळीवर पोपट बसला की ती नळी फिरू लागायची। जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नळी उलट बाजूला फिरते तेव्हा त्याने वास्तविक तिथून उडून जायला पाहिजे, परंतु ही नळी सोडली तर आपण मरून जाऊ, आपण पडू असं त्याला वाटते। आणि त्याच्या मनात जे शंका उत्पन्न होते त्या शंकेचे काही समाधान होत नाही, आणि मग तो व्यर्थच इकडे तिकडे मान पिळतो आणि संकोचलेल्या छातीने नळीला आवळीत ती नळी आपल्या पायाच्या चवड्यांमध्ये धरून ती सोडतच नाही। आणि मग तो मनात म्हणतो की मी खरोखर बांधला गेलो आहे। अशा या कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवितो। अशा प्रकारे विनाकारण तो पोपट अडकला जातो, आणि असा विनाकारण अडकलेला तो पोपट दुसऱ्याने कोणी बांधले आहे का असं त्याला वाटते की आपल्याला कोणी काही बांधलं का, अशा स्थितीत त्याला ओढून कोणी अर्धा जरी तोडून नेला तरी तो त्या नळीला काही सोडत नाही। म्हणून ज्याने आपला संकल्प म्हणजे देहाभिमान वाढविला आहे त्याची अवस्था त्या पोपटासारखी आहे। त्या देहाभिमानामुळे या शरीराला आणि शरीरभावाला देहभावाला तो अजिबात सोडतच नाही। आपण एक आत्मा आहो, स्वतंत्र आहो, या गोष्टीकडे त्याचे लक्षच नसते। म्हणून तो स्वतः स्वतःचा शत्रू होतो। श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, दुसरा जो खोट्याचा म्हणजे मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही आणि आत्मभावात गुंग असतो तोच खरा आत्मज्ञानी म्हणावा। जीतात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो। ज्याने आपले मन जिंकले आहे, जो अत्यंत शांत आहे, त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो, तो अनुभवाने परमात्मरूप बनतो। शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान ही काहीही प्राप्त झाली असता तो स्थिर असतो, तो निश्चल असतो, अजिबात विचलित होत नाही। तया स्वांतकरण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही जैसा किळाचा दोषु जाये तरी पंधरे तेची होये तैसे जिव्हा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी हा घटाकारू जैसा निमालिया तयावकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आनाठाया तैसा देहाहंकारु नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णाचिया वाहणी तेथ सुख दुःखाची कडसणी इथे न समाती काही बोलणी मानापमानाची। अशा त्या पुरुषाने आपले अंतकरण जिंकल्यामुळे, त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब थोडीच आहे। ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिळसळलेल्या धातूचा दोष निघाला म्हणजे मग ते 100 नंबरी सोने 24 कॅरेट्स, त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला की मग जीवाला ब्रह्मत्व तर ठेवलेच आहे। घट फुटून हा घटाचा आकार नाहीसा झाला तर त्यातील पोकळीस आकाशात मिळण्याकरिता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही अगदी त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहाचा अहंकार कारणासहित संपला आहे तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. परमात्मा काही हा वेगळा नाही. मग आता थंड किंवा उष्ण असे प्रकार किंवा हे सुख हे दुःख अशी निवड, तसेच हा मान आणि हा अपमान अशी समजूत, ह्या सर्व गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. बरं का? जे जया वाटा सूर्य जाये, जे उते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणुनी. देखे मेघौनी सुटती धारा, तियान रूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगीश्वरा नवती जाने. कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे आणि सर्व द्वंद्वे त्याच्या ठिकाणी काही संभवतच नाही. पहा, ढगांपासून ज्या पावसाच्या धारा पडतात ना, त्या ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत, अगदी त्याप्रमाणे शुभाशुभे कर्मे किंवा शुभ किंवा अशुभ ही सर्व गोष्ट योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे त्यास अशा प्रकारची द्वंद्वे कधी कुठल्याच प्रकारचा दोष निर्माण करत नाही आणि त्याला या द्वंद्वांपासून काहीही त्रास संभवत नाही. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियाः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनाः. ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने, म्हणजे विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच बनल्याने ज्याचे चित्त पूर्ण समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ दगड आणि सोन्याच्या मुद्रा यांच्या ठिकाणी ज्याची दृष्टी समान आहे, याच्यात तो काही फरक करत नाही, जो अशा गुणांनी युक्त आहे त्यालाच योगी असे म्हणतात. जो हा विज्ञानात्मकू भावो तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. आता व्यापकू की एक देशी, हे उहा पोहिजे ऐसी, ते करावी ठेली आपैशी दुजे नवीन. ऐसा शरीरची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जीणे जिंतली एके इंद्रिये गा. तो जितेंद्रियु सहजे, तोची योग युक्तू म्हणिजे, जीणे साने थोर नेणिजे कवणे काळी. देखे सोनियाचे निखळ, मेरू येसणे ढिसाळ, आणि मातीयेंचे डिखळ सरीसे चिमानी. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. अनुभवाला येणारे जे दृश्य जगत, त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले. आणि मग आपण कोण आहो असे जेव्हा तो पहावयास लागला, तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्याला कळले. आता कुठेही द्वैत नसल्यामुळे मीच व्यापक आहे किंवा मी मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी काही कारणच उरले नाही. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे, आणि त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. पहा, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ या दोन्ही गोष्टींना तो सारखाच मानतो. पाहावयास गेले तर पृथ्वीची किंमत त्यापुढे काही नाही. असे शुद्ध अमूल्य रत्न पण तो ते दगडासारखेच मानतो असा तो निरीच्छ असतो. तो जितेंद्रियु सहजे तोची योग युक्त म्हणजे जेणे साने थोर नेणीजे कवणे काळी. किती सुंदर ओवी आहे. त्याचप्रमाणे देखे सोनियाचे निखळ मेरू येसणे ढिसाळ. सोन्याचा ढिगारा मेरू पर्वता एवढा जरी असला आणि मातीची ढिखळ सरिसेची माणी आणि एखादं मातीचं ढेकूळ आणि हा सोन्याचा ढिगारा हे दोन्ही एकाच योग्यतेचे तो समजतो. तो इतका मोठा जितेंद्रिय असतो कारण ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने त्याचे चित्त समाधान पावले असते. तो निश्चल असतो, तो जितेंद्रिय असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ही समदृष्टी व्याप्त झालेली असते. मंडळी, आज आपण 8व्या श्लोकापर्यंत आलो आहे. 6व्या अध्यायाचा 8वा श्लोक आपण घेतला आहे. आज आपण इथेच थांबू आणि या विषयावर सुंदर निरूपण माऊलीचं उद्या पुन्हा ऐकू 9व्या श्लोकापासून. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.